कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी यशोदा नंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावन चारी यमुना तीरावन चारी यमुना तीरावन चारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राज का आचार्य अष्टोत्तर शतष्टवाहन ग्रह सभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी महाराज श्रील प्रभुपाद की इस्कॉन ब्यूटी फाउंडर आचार्य श्रील प्रभुपाद की जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राज का आचार्य अष्टोत्तर शतष्टवाहन ग्रह भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज श्रील प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की नामाचार्य श्रील हरिदास ठाकुर की ग्रंथराज श्रीमद भागवतम की Nitai Gaur Premanande, all glories to assembled devotees, all glories to assembled devotees, all glories to assembled devotees, all glories to Sri Guru and Sri Gauranga. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. ॐ नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये नष्टप्रायेष भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी ग्रंथराश्रीमद् भागवतम स्कंद तीसरा अध्याय 19 शीर्षक है हिरण्याक्ष वध श्लोक क्रमांक 28 यम योगिनः योग समाधिना रह ध्यायन्ति लिंगात असत मुमुक्षया तस्य एषः दैत्य ऋषभः पदा आहतः मुखं प्रपश्यन् तनुं उत्ससर्ज यम योगिनो योग समाधिनारहो यम योगिनो योग समाधिनारहो ध्यायन्ति लिंगादसतो मुमुक्षया ध्यायन्ति लिंगादसतो मुमुक्षया तस्यैष दैत्यर्षभ पदाहतो तस्यैष दैत्यर्षभ पदाहतो मुखं प्रपश्यन् स्तनुमुससर्जः मुखं प्रपश्यन् स्तनुमुससर्जः यं योगिनो योगसीमा समाधिनारहो ध्यायन्ति लिंगादसतो मुमुक्षया तस्यैष दैत्यर्षभ पदाहतो मुखं प्रपश्यन् तनुमुससर्जः यं योगिनो योगसमाधिनारहो माताजी यम जांचे योगिनः योगीजन योग समाधिना योग समाधिस्थ होऊन रहः एकांतात ध्यायन्ति ध्यान करतात लिंगात देहापासून असतः असत्य मुमुक्षया मुक्ती मिळविण्यास तस्य त्यांचा एषः हा दैत्य दितिपुत्र ऋषभः मुकुटमणि पदा एका पायाने आहतः प्रहार केलेला मुखं मुख प्रपश्यन् पाहत असताना तनुं शरीर उत्सर्ज त्याने त्याग केला ह खरोखर भाषांतर आणि तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा ब्रह्मदेव म्हणाले योगीजन आपल्या असत्य देहापासून मुक्ती मिळवण्यासाठी एकांतात योग समाधीस्थ होऊन ज्यांच्यावर ध्यान करतात त्या भगवंतांनी आपल्या एका पायाने त्या दैत्यावर प्रहार केला. त्यांच्या मुखाचे ध्यान करीत दितिपुत्रांच्या या मुकुटमण्याने आपल्या अमर्त्य शरीराचा त्याग केला. तात्पर्य भागवताच्या या श्लोकात योग प्रक्रियेचे अतिशय स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे. येथे असे म्हटले आहे की ध्यान प्रक्रियेचे आचरण करणारे तपस्वी आणि योगीजन ज्यांचे अंतिम ध्येय वर्तमान भौतिक शरीराचा त्याग करणे हे असते, म्हणून समाधी स्तराची प्राप्ती करण्याकरिता ते एकांत स्थळी ध्यानाचा अभ्यास करतात. सद्यस्थितीत अनेक तथाकथित व भोंदू योगी हे रंगमंचावर प्रदर्शनासाठी अथवा सार्वजनिक ठिकाणी योगाचा अभ्यास करतात, परंतु वस्तुतः योगाचा अभ्यास एकांत स्थळीच करावयाचा असतो. भौतिक शरीरातून मुक्त होणे हेच खऱ्या योगाभ्यासाचे ध्येय असते. शरीरास तरुण व सुदृढ ठेवणे हा योगाचरणाचा उद्देश नाही. शारीरिक स्वास्थ्यासाठी योग अशी भोंदू योग्यांनी केलेली जाहिरात कोणत्याही प्रमाणभूत पद्धतीला मान्य नाही. या संदर्भात विशेषत्वाने यम हा शब्द योजण्यात आला आहे व तो शब्द दर्शवितो की ध्यान हे पुरुषोत्तम श्री भगवंतांचेच करावे. मनुष्याने भगवंतांच्या वराह रूपावर आपले मन एकाग्र केले तरी तो देखील योगच होय. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे जो कोणी भगवंतांच्या अनेकविध रूपांपैकी कोणत्याही एका रूपावर ध्यानस्थ होऊन आपले मन त्या रूपावर अविरतपणे केंद्रित करतो तो सर्वोत्तम योगी होय. भगवत रूपावर केवळ ध्यान करून तो सहजपणे समाधी अवस्थेची प्राप्ती करू शकतो. जर एखादा योगी त्याच्या मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत निरंतर असे भगवत रूपावरील ध्यान करू शकला तर तो त्याच्या मर्त्य शरीरातून मुक्त होऊन भगवत धामाची प्राप्ती करतो. भगवंतांनी अशी संधी हिरण्याक्षाला दिली आणि म्हणून ब्रह्मदेव व इतर देवता आश्चर्यचकित झाल्या. दुसऱ्या शब्दात जर एखाद्या असुरावर भगवंतांनी केवळ लत्ता प्रहार केला तर तो देखील योगाभ्यासाचे पूर्णत्व प्राप्त करू शकतो. ओम ज्ञानतिमिरंधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकरामह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगणललितामितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणासिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे हरे यम योगिनो योग समाधिना रहो ध्यायन्ति लिंगात असतो मुमुक्षया तस्सैष दैत्य ऋषभ पदाहतो मुखं प्रपश्यन् स्तनुं उससर्जः। श्री ब्रह्मदेव म्हणाले, योगीजन आपल्या असत्य देहापासून मुक्ती मिळवण्यासाठी एकांतात योग समाधीस्थ होऊन ज्यांच्यावर ध्यान करतात त्या भगवंतांनी आपल्या एका पायाने या दैत्यावर प्रहार केला। त्यांच्या मुखाचे ध्यान करीत दिटीपुत्रांच्या या मुकुटमण्याने आपल्या अमर्त्य शरीराचा त्याग केला। हरे कृष्ण। तर या ठिकाणी ब्रह्मदेव हे असुराला प्राप्त झालेल्या परमच्च ध्येयाचं वर्णन करतायत। किती सहज सोपं हे असं ध्येय आहे। या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की हिरण्याक्षासारख्या असुराला देखील सहजपणे जे योग्यांना प्राप्त होत नाही असं ध्येय प्राप्त होतं। पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्यो वायोरथापि मनसो मुनिपुंगवान सोप्यस्ति यत् प्रपदसिम्ने अविचिन्त्य तत्त्वे गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि। श्री गोविंदांचे चरण कमल प्राप्त करणं हे एका योग्याला देखील अतिशय दुर्लभ आहे, कठीण आहे। शतसंवत्सर त्याने जर वायूच्या गतीने प्रयाण केलं तरी सुद्धा त्याला भगवंतांच्या चरणकमलांच्या अंगुलीचा एक कण देखील त्याला प्राप्त होत नाही, सहजपणे प्राप्त होत नाही। तर अशा या हिरण्याक्षाला मात्र सहजपणे भगवंतांचा लत्ता प्रहार मिळाला आणि त्याच्या अंतिम क्षणी भगवंतांचे चरण त्याच्या शरीरावर पडले। तर श्रील प्रभुपाद सांगतात, एकतर अतिशय चांगला भक्त व्हायचं नाही तर चांगला असुर व्हायचं, दोन्ही प्रकारे भगवंतांची कृपा प्राप्त होते। मध्ये राहिलं की गडबड आहे। तर हिरण्याक्ष हा अतिशय मोठा असुर होता हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे। दैत्य ऋषभ तो कसा होता? दितीचा पुत्र म्हणून दैत्य आणि ऋषभ त्याच्यातील सर्वश्रेष्ठ मुकुटमणी असा असुर होता। त्यामुळे त्याला भगवंतांचं हे सहजपणे भगवंतांची प्राप्ती सहजपणे झाली। तर ब्रह्मदेव या ठिकाणी प्रभुपाद सांगतायत की आश्चर्यचकित झाले की हे कसं काय इतकं सहजपणे शक्य झालं या असुराला। यम योगिनम योगिनो योग समाधीना रहो, असे जे योगी ध्यायंती लिंगात, असं जे लिंगात म्हणजे शरीर, हे असत्य शरीर नष्ट करण्याच्या प्रयत्नात असतात। त्यांच्या स्वतःच्या इच्छेनं हे शरीर, चुकीच्या इच्छेनं हे शरीर प्राप्त होतं आणि आता हे शरीर सोडलं तरच आपल्याला काहीतरी उत्तम ध्येयाची प्राप्ती होऊ शकते, उत्तम लोकाची प्राप्ती होऊ शकते। म्हणून हे शरीर बाधा आहे। म्हणून जितकी काही शरीर आपण घेतो ते सर्व काही बाधक ठरतात आपल्या परमोच्च ध्येयाप्रती। म्हणून योग साधना करणारे हे मात्र मरते शरीराला नेहमी दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात आणि जेव्हा हे शरीर नष्ट होतं तेव्हा मग त्यांना परमोच्च ध्येयाची प्राप्ती होते आणि त्यासाठी ते या शरीरामध्ये अनेक प्रकारचे योग साधना करतात। आणि याच्यामधली सर्वात उत्तम स्थिती कोणती आहे? तर ती आहे समाधी। यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा प्रत्याहार ध्यान धारणा नंतर समाधी, असे हे स्तर हे योगी प्रयत्न करत असतात प्राप्त करण्यासाठी। श्रील प्रभुपाद या ठिकाणी तात्पर्यामध्ये आजकाल जे चाललेलं आहे आणि ह्याच्या पुढं भविष्यात चालेल त्याला एकदम खोडून काढतायत. आता निश्चितच प्रभुपादांचा उद्देश नाही की कोणाच्या विरुद्ध बोलावं वगैरे, पण त्याचा गैरवापर करणं फार खेदजनक गोष्ट आहे. कारण कित्येक वेळेला आपल्या स्वतःचं नावलौकिक करून घेण्यासाठी, लोकांना भगवंतांच्या धामापासून परावृत्त करण्यासाठी या सर्व गोष्टींची किंवा या सर्व योजनांची मदत घेतली जाते. हे सर्व वैदिक शास्त्रामध्ये आहे. योगसाधना, योगाभ्यास हे सर्व काही योगान वेदांमध्ये प्रमाणित असे मार्ग आहेत. पण वेदांचा अर्थ काय? शेवटी आपण भगवंतांची प्राप्ती करावी. वेदांची परिणती काय झाली पाहिजे? जेणेकरून आपण भगवंतांच्या चरण कमलांची प्राप्ती करावी. आणि वेदांमध्येच ही योगसाधना आलेली आहे. त्यामुळे यापासून या योग साधनेचा गैरवापर, ह्याचा अर्थ भगवंतांची प्राप्ती नसून दुसरा अन्य काही प्राप्त करणं, मग त्यामध्ये शारीरिक स्वास्थ्य आलं, मानसिक स्वास्थ्य आलं, बौद्धिक उन्नती आली आणि चिरंतन या भौतिक जगामध्ये सुख मिळवण्याचा प्रयत्न, हे जे काही मार्ग आहेत हे सर्व पथभ्रष्ट मार्ग आहेत. म्हणून वेदांचा अशा प्रकारे गैरवापर करणं हे सर्वात धोकादायक आहे. म्हणून विद्याच अविद्यांच यस्तत् वेदो भयं सह ऋषभनिषदामध्ये सांगितलेलं आहे. एक प्रकारची विद्या आहे जी आपल्याला परमोच्च ठिकाणावर घेऊन जाऊ शकते, परंतु त्याच विद्येचा गैरवापर केला तर ती आपल्याला संपूर्ण अधोगतीला नेऊ शकते. म्हणजे किती भयानक गोष्ट आहे पा, की एकाने आपण प्रमाणित वेदांद्वारे जर आपण ध्यान धारणा केली तर निश्चितच आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो. कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग किंवा अष्टांगयोग आणि शेवटी भक्तियोग ही एक प्रत्येक पातळ्यांवर आपण वर 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 जाऊ शकतो. कर्मयोग ह्याचा अर्थ निस्वार्थपणे निष्काम कर्म, कोणतेही अभिलाषा न ठेवता करणं झालं करणारं कर्म, आपल्या हातून घडणारं कर्म. त्यामध्ये ज्ञान आणि वैराग्य जर आलं तर ते ज्ञानयोग. त्यामध्ये भगवंतांच्या परमात्मा रूपावर ध्यान केलं की ध्यानयोग किंवा अष्टांगयोग. आणि भगवंतांची परिपूर्ण सेवा, निस्वार्थ सेवा जर प्राप्त केली, प्रेम प्राप्त केलं तर भक्तियोग. तर अशा प्रकारे ही उन्नती आहे. परंतु याचा गैरवापर जर आपण केला तर बरोबर याच्या उलट आपण निष्काम कर्मयोग नव्हे तर आपण अधिकाधिक इंद्रिय तृप्तीमध्ये लागतो. म्हणून या सर्व योग साधनेचा अभ्यास जर आपल्याला भगवंतांची चरणांची भगवंतांच्या चरणांची प्राप्ती सोडून जर या जगामध्येच चिरंतन आनंद प्राप्त करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर तो धोकादायक होऊ शकतो. विद्या तीच आहे परंतु तिचा गैरवापर एखाद्या दुधारी तलवारीसारखा, ती कधी कधी आपल्यालाच कापून टाकते. शत्रूला मारण्यापेक्षा स्वतःच आपण मरून जातो. म्हणून या प्रकारे अधिकृत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वेदांचा अभ्यास किंवा शास्त्रांचा अभ्यास करणं फार आवश्यक आहे. तर इथे प्रभुपाद ज्या ठिकाणी या लोकांना या प्रकारे बोलतायत ते केवळ शारीरिक स्वास्थ्यासाठी या योगाचा वापर यासाठी प्रभुपाद सांगतात. आणि एवढ्यासाठी मोठमोठे प्रदर्शनं करणं किंवा स्टेज प्रोग्राम्स करणं वगैरे वगैरे हा उद्देशच मुळात चुकीचा आहे. याच्यापासून दिशाभूल होऊन लोक अधिकाधिक इंद्रिय तृप्तीमध्ये लागतील. म्हणून जेव्हा लोकांचे शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहील तेव्हा अधिकाधिक त्यांना इंद्रिय तृप्ती करण्याचाच विचार येईल. हा सर्वात मोठा धोका आहे. या व्यतिरिक्त जर या योग साधनेचा उपयोग शरीर स्वास्थ्य मिळवण्यासाठी जर केला आणि ते शरीर जर भगवंतांच्या सेवेसाठी जर वापरलं तर मग निश्चितच ते परमोच्च आहे. त्यामध्ये मग भक्तियोग होऊ शकतो की आपल्याच मिळालेला आपल्याला या यंत्राचा उपयोग भगवंतांच्या सेवेसाठी. तर अशा प्रकारे योगाची जी परिपूर्णता आहे यामध्ये एक शारीरिक स्वास्थ्य आणि दुसरं मानसिक स्थैर्य प्राप्त करणं, कंट्रोलिंग माइंड किंवा मनाला नियंत्रित करणं. आणि या मनाला नियंत्रित करण्यामध्ये लोक लागलेले आहेत, पण तरी सुद्धा कित्येक लोकांना मनाला नियंत्रित करणं फार कठीण जातं. म्हणून प्रभुपाद भगवद्गीतेच्या तात्पर्यामध्ये सांगतायत की जेव्हा आपण मनाला नियंत्रित करणं, याचा अर्थ काय की जेणेकरून या मनाला नियंत्रित करण्यानं भगवंतांच्या किंवा परमात्म्याच्या आदेशांचं पालन करणं हा सर्वात महत्वाचा उद्देश आहे. मनाला नियंत्रित करणं याचा अर्थ स्थिर स्थावर होऊन अगदी चिरंतन सुखामध्ये जाणं याचा नव्हे, तर आपण परमात्म्याने दिलेले जे आदेश आहेत आपल्याला ते पालन करायला शिकलं पाहिजे किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली आपण आलं पाहिजे, तेव्हा आपण मनाला नियंत्रित करणं ह्याची परिपूर्णता होऊ शकते. तर म्हणून प्रभुपाद सांगतात यालाच खऱ्या अर्थानं समाधी म्हणतात, की जेव्हा आपण भगवंतांच्या आदेशांचे किंवा परमात्म्याच्या आदेशांचे पालन करतो आणि त्या प्रकारे आपलं जीवन व्यतीत करतो त्याला खरी समाधी अवस्था आपण प्राप्त केल्यासारखं होतं. म्हणून प्रभुपाद सांगतात अनेक प्रकारचे योगी आहेत. या योग्यांमध्ये सर्वश्रेष्ठ योगी कोण? योगिनाम अपि सर्वेषां मद गतेन अंतरात्मनः. जो योगी सर्वश्रेष्ठ आहे मद गतेन, माझ्याकडे तो येतो, अंतरात्मनः आणि मला त्याच्या संपूर्ण अस्तित्वामध्ये तो स्थित करतो किंवा स्वतःला भगवंतांच्या भावनेमध्ये तो स्थित करतो, तर अशा प्रकारचा योगी आहे तो मला अतिशय प्रसन्न करतो. म्हणून बलदेव विद्याभूषण याच्यावर टीका देताना सांगतात की योगांमध्ये अनेक जरी प्रकार असले तरी हे सर्व प्रकार भक्ताच्या पातळीपेक्षा निम्नच आहेत. किती जरी सर्वश्रेष्ठ योगी असला, त्याने आपल्या शरीरावर मनावर आणि अगदी परमात्म्यावर जरी ध्यान करण्यासाठी त्याने परिपूर्णता मिळवली असली तरी तो एका सामान्य भक्तापेक्षा कमीच आहे. कारण भक्त हा सुरुवातीपासूनच भगवंतांच्या नियंत्रणात असतो किंवा भगवंतांच्या आदेशांचा पालन करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तो आणखीन त्याला दुसरा कोणताही उद्देश नाही, केवळ भगवंतांचा आदेश, आणि याशिवाय त्याच्या जीवनामध्ये दुसरं काहीच प्राप्त होत नाही. तर म्हणून अशा योगांमध्ये सर्वश्रेष्ठ हा जो योगी आहे तो म्हणजे माझ्यामध्येच युक्त होतो. म्हणजे तीन स्तर त्या ठिकाणी बलदेव विद्याभूषण सांगतात. एक आहे युक्त. युक्त याचा अर्थ पूर्णपणे भगवंतावर ध्यान केंद्रित करणं. त्याच्यापेक्षा वरचा स्तर आहे युक्ततर, की ज्याने समाधी अवस्था प्राप्त केलेली आहे, परिपूर्णपणे भगवंतावर ध्यान केलेलं आहे. आणि तिसरा युक्ततम, हा जो काही स्तर आहे त्यामध्ये तो भक्तच आहे ज्याने परिपूर्णपणे स्वतःला भगवंतांच्या सेवेमध्ये लावलेला आहे. म्हणून या योगांमध्ये सर्वश्रेष्ठ हा भक्तच आहे ज्याने भगवंतांना स्वतःच्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवलेला आहे. आणि असा कोण असतो? श्रद्धावान असतो. आणि जोपर्यंत भगवंतांची श्रद्धा, भगवंतावर परिपूर्ण श्रद्धा आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण भक्तीच्या स्तरावर येऊ शकत नाही. म्हणून योगी वगैरे हे सर्व काही स्वतःच्या बळावर, स्वबळावर प्रयत्न करत असतात. त्यांना भगवंतावर, भगवंतांच्या कृपादृष्टीवर इतका ते निर्भर नसतात, पण जास्ती जास्त स्वतःच्याच इच्छेनं, स्वतःच्याच बळावर ते सर्व काही प्राप्त करण्याची इच्छा करतात. म्हणून अशा प्रकारचे जर ज्ञानयोगी ज्यांनी ज्ञान वगैरे मिळवलेलं आहे, मग ते भविष्यामध्ये मायावादी होतात आणि मग मायावादाच्या स्तरामध्ये स्वतःलाच सर्वात उच्च अशी स्थिती ब्रह्मज्योती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, आणि त्याहून जर ते वर आले तर मग ते परमात्म्यावर ध्यान करू लागतात. पण तरी सुद्धा त्यामध्ये त्यांची स्वतःच्या एक प्रकारे सूक्ष्म स्तरेच्या इंद्रिय तृप्तीची प्राप्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून भक्त श्रेष्ठ का? त्याने सर्वस्व भगवंतांना अर्पण केलेलं असतं. त्याच्या जीवनामध्ये दुसरं काहीच शिल्लक नसतं, केवळ भगवंतांची सेवा. म्हणून एका ठिकाणी परमपूज्य देवामृत महाराज मेडिटेशनवर प्रवचन देत होते, ध्यान यावर. तर त्यामध्ये सांगत होते की कित्येक वेळेला या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये आपण फसून जातो. तर ते कशा प्रकारे, तर ते म्हणतात की खऱ्या अर्थानं या ध्यान वगैरे लोक आजकाल जे करतायत, योग ध्यान, ह्या सर्वांमध्ये शारीरिक स्तरच असतो आणि त्यांना एकच माहीत असतं की एक सामान्य पातळी काहीतरी प्राप्त करायची असते जीवनामध्ये, की ज्यामध्ये आपण सुख मिळवू शकतो, ज्यामध्ये आपण समाधानी राहू शकतो, आनंदी राहू शकतो, याच जगामध्ये, ह्याच्या पलीकडे नाही, याच शरीरामध्ये याच जगामध्ये आनंदी कसं राहायचं, हाच त्यांचा प्रयत्न असतो. तर म्हणून ते म्हणतात की कित्येक वेळेला आपल्या जीवनामध्ये अनेक अशा गुप्त घटना असतात, आपल्या मनावरचे ठसे असतात, इम्प्रेशन्स असतात, त्यामध्ये आपल्याला हे सर्व काढून आपण पूर्णपणे त्या चिरंतन अगदी स्थिर स्थावर मनाने ध्यान करणं हे केवळ अशक्य आहे, आणि कलियुगामध्ये तर केवळ अशक्यच. कारण डोळे उघडलं किंवा डोळे बंद केलं तेच दृश्य समोर. कालच रूप गोस्वामी प्रभू पुण्याचे जे आहेत पुजारी, ते सांगत होते की वृंदावनमध्ये परमपूज्य सचिनंदन महाराज सगळ्या 4000 भक्तांसमोर सांगत होते की मी एकटाच वृंदावनमध्ये एकदा फिरत असताना अचानक एका घाटामध्ये एका स्त्रीला स्नान करताना मी पाहिलं. मी म्हंटल अरे रे रे सगळं डिस्टर्ब, मी फार विचलित झालो. म्हणून त्यांनी डोळे बंद केले. आता ते म्हणाले की एवढ्या सगळ्या भक्तांसमोर महाराजांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की मी विचलित झालो. ही काही एवढी सोपी गोष्ट नाही आहे कोणी सांगणं असं. मग निष्कर्ष असा आहे, आपल्या जीवनामध्ये तर त्यांना एकदाच विचलित पण आला, पण आपण डोळे झाकलो किंवा डोळे उघडलं, प्रत्येक वेळेला अशा प्रकारचा विचलितपणा आपल्यामध्ये निरंतर असतो. निरअंतर याचा अर्थ काय, नी म्हणजे नाही, अंतर नाही, अशा भावना आपल्या मनामध्ये सतत असतात. तर असा स्तर प्राप्त करणं ज्यामध्ये मन परिपूर्ण शुद्ध आहे हे कलियुगामध्ये तर केवळ अशक्य आहे. पण तरी सुद्धा अनेक प्रकारे ते सांगतात की मनाची इतके शक्ती असते की ज्या वेळेला मनुष्य मरणासन्न अवस्थेमध्ये येतो, जेव्हा तो आता शरीर सोडणार, तर त्यामध्ये लोकांनी अनेक प्रकारे, मोठमोठ्या डॉक्टरांनी याच्यावर प्रक्रिया केलेल्या आहेत, संशोधन केलेलं आहे की त्यावेळेला माणसाची स्थिती काय असते, कोणत्या प्रकारचे तो विचार करतो, कशा प्रकारचे अनुभव तो घेतो. म्हणून कित्येक वेळेला आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स किंवा शरीर बाह्य अनुभव घेतात, आणि काही वेळेला नियर डेथ एक्सपिरियन्स, एनडीई किंवा ओबीई. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या लोकांचे असे समीक्षण घेऊन लोक असे मोठमोठे डॉक्टर्स आजकाल निरीक्षण करतायत की त्यावेळेला काय झाले, त्याची अवस्था काय होती. आम्हालाही जेव्हा आम्ही बाहेर आलो त्यावेळेलाही अनेक लोकांनी आम्हाला हेच विचारलं की काय तुमचा अनुभव काय होता. कारण कित्येक वेळेला हार्ट पेशंटमध्येच हार्ट अटॅक कोणाला आला तर त्याला शरीर बाह्य अनुभव सहज येतो. तर मग अनेकांनी अनेक अनेक प्रकारे सांगितलं, मला इकडे घेऊन गेलं होतं, मला तिकडे घेऊन गेलं होतं, मी असं पाहिलं, इकडे पाहिलं, डॉक्टरांनी असं केलं, तसं केलं वगैरे. पण या सगळ्यांमध्ये एकच ओळखायचं आहे, ते म्हणजे मनाची शक्ती किती प्रखर आहे, किती प्रबळ आहे मन, की हे आपल्या जीवनामध्ये घडलेल्या घटना एकाच वेळी अशा प्रकारे आपल्यावर आणून देतं की आपण सहजपणे विसरू शकत नाही. त्यामुळं ह्या आसक्तीमुळं, या मनाच्या या स्ट्रॉंग इम्प्रेशन्समुळं आपण भगवंतावर ध्यान करणं तर सोडाच, केवळ शारीरिक भावनेमध्येच राहतो. म्हणून कित्येकांना या शरीर सोडताना ही सगळी अवस्था जी असते ती अतिशय भयानक वाटते. म्हणून अनेकांनी असे पण प्रयत्न केले की मनुष्य जेव्हा निद्रावस्थेत जातो तेव्हा कशा प्रकारे त्याच्या शरीरावरचे वेगवेगळे अनुभव येतात. आता यामध्ये आपण निद्रावस्थेत जातो याचा अर्थ शरीर थकलं, मन थकलं म्हणून आपण झोपतो. पण खऱ्या अर्थाने शरीर काम करणं बंद करतं का? नाही. आतमध्ये शरीराची प्रक्रिया चालू असते. काही इंद्रियांना आराम, मनाला थोडाफार समाधान, यासाठी आपल्याला झोप येते. मग अशा प्रकारे झोपेमधला जो आनंद आहे किंवा झोपेमधली जी अवस्था आहे ती अवस्था काही इंद्रिय आपली बंद होतात. भागवतमच्या वेळेला झोप आली की मग कान बंद होतात, आपोआप मेंदूला जाणारी संवेदना बंद होते. म्हणजे जे काही जाणार आहे ट्रान्समिशन बंद, सगळं रिसिव्हर सगळे बंद होतात आपले. पण आतमध्ये काही प्रक्रिया थांबतात नाही. कित्येक वेळेला आपण बघतो जपाच्या वेळेला आपण जप करत असताना डोळे बंद करतो, आपल्याला वाटतच नाही की आपण झोपलोय. पण ओळखायची अगदी सोपी पद्धत काय माहितीये, आपल्याला जप सोडून ह्या मंदिराचं वातावरण सोडून अनेक ठिकाणी आपण फिरून आलेलो असतो, तेवढ्यावर ओळखायचं की आपण आता झोपलेलो आहे. कित्येक जण मान्य करत नाहीत की मी झोपतोय जपामध्ये. दुसरे उठवतात तरी सुद्धा आपण म्हणतो मी नाही झोपत, मी झोपच करतोय. म्हणजे याचा अर्थ काय, मन इतकं प्रबळ आहे, ऍक्टिव्ह आहे मन, ते शांत बसलेलं नाही, ते कार्य करतंय आपलं आणि आपल्याला एक प्रकारे भ्रम निर्माण करून देतं की आपण झोपच करतोय. किती प्रबळ आहे. तर या प्रकारची जी अवस्था आहे ही अवस्था आपल्या जीवनामध्ये वारंवार असते. प्रत्येक स्थितीला मन हे ऍक्टिव्ह आहे, मन हे प्रबळ आहे, मन हे कार्यरत आहे. मग ते निद्रावस्थेत असे ना किंवा आपण जी अगदी जीव उठलेलो असे ना, या दोन्ही अवस्थेमध्ये मन मात्र कार्यरत असतं. म्हणून मृत्यूच्या वेळी जरी आपल्याला वाटत असेल की आता सर्व काही संपणार आहे, पण त्यावेळेला देखील मन फार ऍक्टिव्ह असतं. आणि त्यावेळेला मनाचे हे ठसे इम्प्रेशन्स असतात ते आपल्याला इतके प्रबळ अशा वातावरणात नेतात की ज्यामुळे आपल्याला पुढच्या शरीरासाठी तयारी होते. तर म्हणून अनेक प्रकारे लोकांनी यावर संशोधन वगैरे केलं. योगी देखील या प्रकारे मनाच्या अवस्थेला शून्यावस्थेमध्ये नेण्याचा प्रयत्न करतात. मन पूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणात, शरीर पूर्ण स्वतःच्या नियंत्रणात. कारण या पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरापेक्षा सूक्ष्म शरीर हे अतिशय उच्च आहे आणि त्यापेक्षाही उच्च हा आत्मा आहे. म्हणून हे योगी काय करतायत, सूक्ष्म शरीराने या स्थूल शरीरावर नियंत्रण करतात. या शरीराच्या ज्या काही क्रिया आहेत त्याला अगदी नियंत्रण करायचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला भूक लागली तर आपण काही खायचं नाही, भूकेला भूकेनं भूकेला खायचं, असा पण एक योगामध्ये प्रकार करतात लोक. तहान लागली की तहानेलाच प्यायचं, म्हणजे पाणी प्यायचं नाही पण त्याच तहानेला प्यायचं. आणि अशा प्रकारचे ज्या अर्ज म्हणजे वेग आहेत इंद्रियांचे, हे वेग त्याला तिथे तिथेच नियंत्रण करायचं आणि त्याला तसंच ठेवायचं, ते पूर्ण करू द्यायचं नाही. कारण जसं या शरीराचे एक एक वेग पूर्ण करत जाऊ तसतसे हे वाढतच जातं, ह्याच्या गरजा वाढतच जातात. म्हणून मग त्याद्वारे नियंत्रण करायचं, सूक्ष्म शरीराला नियंत्रण करायचं. आणि अशा प्रकारे सर्व अवस्था या भौतिक स्तरावर, भौतिक स्तराच्या दृष्टीनं सगळ्या अवस्था आपण शून्य करायचं. पण ज्याला माहीत नाही आहे की भगवंतावर ध्यान करायचं तो मग यामध्येच अडकून पडतो. आणि मग अशा प्रकारे अनेक प्रकारे ज्या वेगवेगळ्या सिद्धी आहेत, अनिमा लघिमा वगैरे प्राप्ती, ह्या सिद्धी मग तो प्राप्त करतो. आणि मग या शरीराच्या द्वारे स्वतःची इंद्रियतृप्ती पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतो, म्हणजे अघोरी विद्येमध्ये तो जातो. पण जर त्याला भगवंतांच्या रूपावर ध्यान करण्याची वेळ आली, अशा प्रकारे जर संधी मिळाली, मग तो योगी होऊ शकतो. माशा या योग्यांमध्ये परमश्रेष्ठ योगी म्हणजे भक्तच आहे, जो नेहमीच भगवंतांना आपल्या हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे. तर अशा प्रकारे कृष्ण भावना ही मात्र या सर्वांहूनही श्रेष्ठ आहे. का? कारण कृष्ण भावनेमध्ये आल्याबरोबरच या प्रकारचे सगळे जे मनाचे विकार आहेत हे आपोआप धुवून टाकले जातात. आणि स्वतःच्या प्रयत्नाने नव्हे तर भगवंतांच्या कृपेने हे सर्व मनाचे परिणाम दूर होतात. आणि मग हळूहळू आपण त्या मनाने शुद्ध होऊन हरिनाम जप करून रोज स्पष्टपणे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, अशा प्रकारे चेतो दर्पण मार्जनम भव महा दावाग्नि निर्वापणम। किती जन्माचे? अनेक अनेक जन्माचे। एक शुद्ध नाम हे आपण विचारही करू शकणार नाही, कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात, इतकी अनर्थ धुवून काढू शकतात। म्हणजे त्याची तुलना जरी केली तरी ते पाप आहे, इतकं हरिनाम आपल्यामध्ये शुद्धता आणू शकतं। म्हणून अशा प्रकारे मनाचे जे इम्प्रेशन्स आहेत, चेतो दर्पण मार्जन, आपल्या चित्त अंतःकरणावर असलेले जे वेगवेगळे विकार आहेत, अनर्थ आहेत, हे सर्व काही स्वच्छ होऊन जाऊ शकतात। आणि अशा प्रकारे ही प्रक्रियाच मुळी केवळ यामध्ये जो कोणी आलाय तो आलेला व्यक्तीच या सर्व स्तरापासून मुक्त होऊ शकतो आणि भगवंतांच्या या परिपूर्ण चरणांची प्राप्ती करू शकतो। म्हणून अशा प्रकारे भक्तियोग हा इतका श्रेष्ठ आहे हा याचसाठी, यामध्ये मन सवयी मन कृष्ण पदारविंद योग, भगवंतांच्या चरणावरच पहिल्यांदा मन आपलं केंद्रित झालेलं आहे। म्हणून प्रत्येक ज्या भक्तीमधल्या क्रिया आहेत, श्रवण कीर्तन स्मरण वंदन, ह्या सर्व प्रक्रिया नवविधा भक्तीच्या ह्या सर्व आपल्याला परिपूर्णता प्राप्त करून देतात। आणि या प्रत्येक प्रक्रिया तितक्याच शक्तिशाली आहेत आपल्या जीवनाची परिपूर्णता मिळवून देण्यासाठी। म्हणून या मनाच्या विकारांवर किंवा योग साधनेवर ही आवश्यक आहे केवळ एक काही स्तरापर्यंत, पण जर याचा उपयोग आपण भगवंतांच्या सेवेमध्ये केला तर त्याच्यामधली परिपूर्णता प्राप्ती ही निश्चितच होऊ शकते। प्रभुपाद या ठिकाणी विशेष करून हेच सांगून देतात आणि ब्रह्मदेव या ठिकाणी हेच सांगतायत की हिरण्याक्षासारखा असुर देखील केवळ भगवंतांच्या कृपेनं तो तरुण गेला, त्याला परिपूर्ण पद प्राप्त झालं। जे योग्यांना या शरीरापासून मुक्त होऊन मुक्ती मिळवण्याची जी इच्छा असते त्यापेक्षाही पलीकडं। हरे कृष्ण। कोणाला काही टीका आहेत टिप्पणी? प्रश्न नहीं, भक्ति के बारे में नहीं। अगर आप शारीरिक स्तर पे बात करेंगे, भौतिक स्तर पे, तो मन बुद्धि अहंकार ये हमेशा सूक्ष्म इंद्रिय है, ये हमेशा प्रबल है ये स्थूल इंद्रिय से, तो उसके द्वारा ही शरीर का नियंत्रण होता है। स्थूल में और नहीं, सब भौतिक है, आठ एलिमेंट्स है, आठ पदार्थ है, भूमि आप तेज नल वायु आकाश, हाँ ये हो गया, ये पंच महाभूत हो गया। फिर उसके बाद तीन है मन बुद्धि अहंकार, ये सब भौतिक है, इससे परे आत्मा है जो आध्यात्मिक है। अभी एक के ऊपर एक के ऊपर एक एक प्रबल ऐसे बताए गए घटक है ना, पहले सबसे पहले भूमि, फिर जल अग्नि वायु आकाश, फिर मन बुद्धि अहंकार, ऐसे। तो ये सूक्ष्म इंद्रिय सूक्ष्म शरीर हो गया और ये स्थूल शरीर हो गया। ये सूक्ष्म शरीर स्थूल शरीर को कंट्रोल करता है। रथ का एग्जाम्पल, पांच इंद्रिय है, ये स्थूल है, मन लगाम है, बुद्धि सारथी है, तो बुद्धि द्वारा और मन द्वारा वो कंट्रोल किया जाता है पांचों इंद्रिय। आपने मन में चाहा कि इधर देखना नहीं है, तो बंद हो जाएगा। यस, तो मन कंट्रोल कर सकता है, बुद्धि के द्वारा मन को कंट्रोल करना है ऐसे। लेकिन भक्ति प्रक्रिया में क्या है, जब मन ही भगवान के चरण में है तो हमें जो भी हम करेंगे कार्य, वो सब हमेशा शुद्धिकरण के ही कार्य है। जहां भी हम देखेंगे भगवान का रूप देखेंगे, जहां भी हम देखेंगे भगवान की विभूति देखेंगे। एक सामान्य व्यक्ति है जिसको भक्ति का कुछ ज्ञान नहीं है, वो जो भी चीज देखेगा वो भौतिक देखेगा। लेकिन भक्त, ये भगवान के प्रभुपाद सिंपल उदाहरण देते हैं। एक फूल है, पेड़ को आ गया, बहुत सुंदर फूल है, सुवासिक है, दिखने में भी सुंदर है, रंग सुंदर है। तो एक भौतिक व्यक्ति देखेगा कि ये मेरे प्रेयसी को दिया तो कितना अच्छा है। लेकिन भक्त क्या सोचेगा, ये भगवान के मुकुट में कितना, भगवान के बालों में कितना अच्छा दिखेगा ऐसा। ये शुद्धिकरण है, ऐसा ही है ना। नहीं, अभी क्लियर हो गया ना। ओके, वंदराश्रीमद् भागवतम की, श्रील प्रभुपाद की जय।